प्रिय श्रोत्यांनो, उपासना हा आपला रेडिओ कार्यक्रम सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकता आणि तो आपल्याला आवडतो याचा पुरावा म्हणजे आपण पाठवलेली ही हजारो पत्र. मित्रांनो, काही तत्वज्ञानी म्हणतात, खा प्या आणि मजा करा, पैसे नसतील तर कर्ज काढा, पण चैन मात्र निश्चित करा. स्वर्गीय आनंद हवा तर नशा करा, मादक द्रव्यांची किंवा दारूची. पण यांना खरंच सुखशांती मिळते? ही नशा उतरल्यावर नैराश्य विफलताच दिसू लागते. पण एकदा देवावर भाव ठेवून तर बघा. देवभक्तीच्या नशेमध्ये गढून जा. ही नशा एकदा चढली ना की स्वर्गीय आनंद मिळेल. दुःख काळजा देव निवारण करील. जीवनामध्ये चमत्कार घडतील. उपासना कार्यक्रमामध्ये आपलं जीवन कसं बदलून टाकायचं, एखादी जादूची कांडी फिरवून, हेच आम्ही आपल्याला सांगतो. मित्रांनो, या उपासनेमध्ये सामील होण्यासाठी मनाची तयारी करूया या भक्तिगीतानं.
आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या नावाचे गुणगान गात तुझी स्तुती करीत आज आम्ही तुझ्या समक्ष उभे आहोत. पवित्र प्रभू, तूच आमच्या स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस. तुझी स्तुती जितकी करावी तितकी कमी आहे. आमच्याजवळ शब्द नाहीत. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही प्रभू. परंतु बोबड्या ओठांनी केलेली तुझी स्तुती, तुझं स्तवन तू मान्य करून घे. आज आमच्यावर आशीर्वाद पाठव. हे वचन अभ्यासत असताना तू आमच्याशी बोल. तुझी स्तुती असो की आम्ही आमच्या मातृभाषेमध्ये तुझं वचन ऐकू शकतो. आज प्रभू, जे निराधार आहेत, अनाथ आहेत, वेदनांनी तळमळत आहेत, भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत, त्या सर्वांवर दया कर. त्यांना आपल्या हाताचा स्पर्श कर आणि आरोग्य दे. त्यांचे सर्व विकार तू आपल्या सामर्थ्याने दूर कर आणि होऊ दे की त्यांच्या जीवनाच्याद्वारे तुझी सेवा व्हावी, तुझं गौरव व्हावं. ही वेळ तू आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होऊ दे आणि आम्हातील प्रत्येकाला तू आपल्या नियंत्रणात घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही दानिएलाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज पहिल्या अध्यायाच्या 16 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जुन्या करारातील दानिएलाचे पुस्तक पहिला अध्याय. मी आपणाला हे सांगू इच्छिते की या निधर्मी जगात राहत असताना तुम्हाला व मला अनेकदा वरकरणी क्षुद्र दिसणाऱ्या गोष्टींविषयी निर्णय घ्यावे लागतात व नेमके तेच निर्णय आमच्या जीवनातले ख्रिस्ताचे स्थान प्रकट करतात. उदाहरणार्थ, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तुम्हाला त्याच्या घरी पार्टीकरिता बोलावले आहे आणि त्या पार्टीत तुम्हाला मध्यप्राशनात सहभागी व्हावे लागणार आहे, त्यांच्या अश्लील विनोदांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. मग तुम्ही काय निर्णय घ्याल? पार्टीला जाणे योग्य की अयोग्य? तेथे कसे वागावे? हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ते छोटे आहेत, परंतु त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनातले ख्रिस्ताचे स्थान व्यक्त करायचे आहे आणि त्यासह याच जगात याच लोकांमध्ये तुम्हाला पृथ्वीचे मीठ म्हणूनही राहायचे आहे. प्रिय श्रोत्यांनो, जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या निर्णयांमध्ये ख्रिस्ताला प्राधान्य देता तेव्हा तुमच्यातून ख्रिस्त व्यक्त होतो. जगापासून तुम्हाला पळून जायचे नाही, तर जगात राहून जगाचे बनायचे नाही. दानिएल व त्याच्या मित्रांनी हा सुवर्ण मध्य गाठला. ते विधर्मी मूर्तीपूजक राजाच्या आधिपत्याखाली होते. त्यांनी त्याचा व त्याच्या लोकांचा तिरस्कार करून त्यांच्यापासून 10 हात दूर राहण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांच्यात राहूनही आपली देवावरची ठाम निष्ठा अबाधित ठेवली. जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात तर या जगात राहताना तुम्हाला दानिएलासारखी त्याच्यावरची निष्ठा अबाधित राखायची आहे आणि जसे दानिएलाला व त्याच्या मित्रांना देवाने या निष्ठेबद्दल व विश्वासाबद्दल फजित केले नाही, तसे तो तुम्हालाही ख्रिस्तावरील तुमच्या विश्वास व निष्ठेबद्दल फजित करणार नाही. आपण आता पुढच्या वचनांवर विचार करूया. पहिला अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात, म्हणून कारभाऱ्याने त्यांचे नेमलेले अन्न आणि त्यांच्या पिण्याचा द्राक्षरस बंद केला आणि तो त्यांना डाळ देऊ लागला आणि देवाने त्या चौघा तरुणा सर्व विद्येत व बोधात ज्ञान व निपुणता दिली आणि दानिएल सर्व दृष्टांत व स्वप्न याविषयी ज्ञानी होता. देवाने शलमोनाला जसा आशीर्वाद दिला तसा त्याने या यहुदी तरुणांना परकीय दरबारात आशीर्वाद दिला. दानिएल शेवटी 2 मोठ्या साम्राज्यांचा पंतप्रधान झाला. या चौघांची एकी आम्हाला काही शिकवते. ज्या प्रकारे त्यांनी एकत्रित येऊन मोठा धोका पत्करून एकत्रित येऊन विश्वासाचे पाऊल टाकले त्यावरून आपण समजू शकतो की ते एकत्र सहभागिता करणारे, प्रार्थना करणे, देवाच्या आज्ञांचे एकत्र वाचन करणारे असावेत. स्तोत्रकर्त्याच्या म्हणण्याचा बंधूंचे मिळणे किती मधुर असते याचा ते अनुभव घेणारे असावेत. आमचा ख्रिस्ती विश्वास विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेने अधिक दृढ होतो, वाढतो आणि आमची अधिक आत्मिक उन्नती होण्यास विश्वासणाऱ्यांबरोबरची सहभागिता उपयुक्त ठरते. जर तुमच्या घरात ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे एकटेच जर आपण आहात तर त्या एकटेपणाविषयी समाधान मानू नका. तुम्हाला इतर विश्वासणारे बहीण भाऊ मिळावेत याकरिता देवाजवळ मागा, विश्वासणाऱ्यांचा शोध घ्या. पॉल कलसे येथील मंडळीला लिहिलेल्या पत्राच्या 3:16 काय म्हणतो ऐका. कलसेकरास पत्र 3:16 ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. गीते व स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकांस शिकवा व बोध करा. कृपेत असून आपल्या अंतकरणात प्रभूला गात रहा. अनेकदा या विश्वासाच्या जीवनात आम्हाला एकाकी प्रवास करावा लागतो जसा दानिएल व त्याच्या मित्रांना अनेकदा करावा लागला, परंतु जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा विश्वासणाऱ्यांबरोबर सहभागिता करणे आमच्या आत्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. देवाने दानिएल व त्याच्या मित्रांना सर्व विद्येत व बोधात ज्ञान व निपुणता दिली आणि दानिएल सर्व दृष्टांत व स्वप्न याविषयी ज्ञानी होता. दानिएल प्रगटीकरणाच्या काळात होता व परमेश्वर त्याच्या लोकांशी स्वप्न व दृष्टांत यांच्याद्वारे बोलत असे. आता तो त्याच्या वचनातून म्हणजे पवित्र शास्त्रातून त्यांच्याशी बोलतो. क्वचित तो त्यांच्याशी स्वप्नाद्वारेही बोलतो. काही लोकांना स्वप्ने पाहायला जास्त आवडते, कारण त्यांना देवाचे वचन वाचायचा कंठळा येतो. एकदा एक ईश्वर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याने मला सांगितले की परीक्षेच्या आदल्या रात्री तो पवित्र शास्त्र आपल्या उशाखाली घेऊन झोपला. मी त्याला विचारले, इस्रायल व यहुदाच्या राजांची नावे त्या शास्त्राच्या कठीण आवरणातून बाहेर पडून तुझ्या उशीतून तुझ्या डोक्यात शिरतील असे तुला वाटले काय? पवित्र आत्मा आळशाला सहाय्य करीत नाही. तुम्हाला शास्त्राभ्यासाची गरज आहे, कारण देव आमच्याशी आज त्याच्या वचनातून बोलतो. दानिएलाशी देव त्याच्या स्वतःच्या वाणीद्वारेही बोलला, तेच आमच्याकरिता नोंदण्यात आले आहे. पहिला अध्याय 18 वचन सांगतं, मग ज्या दिवसांच्या शेवटी त्यांना आपल्याकडे आत आणावे म्हणून राजाने आज्ञा केली होती, ते दिवस संपल्यावर शंडाच्या अधिकाऱ्याने त्यांना नबुखदनेसरापुढे आत आणले. नबुखदनेसर आता त्यांच्या प्रशिक्षणाची पारख करणार होता. त्याने त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता फार चांगली व्यवस्था केली होती. त्याने त्यांना ज्ञान व बोध यांच्याविषयी प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या आहाराकडे मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष दिले. त्यांच्या अभ्यासक्रमाच्या काळात या विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टींकरिता संघर्ष करावा लागला नाही. अभ्यासाकरिता योग्य वातावरण, वेळ व आहार यांची नितांत गरज असते. 19 वचन सांगतं, तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले आणि त्या सर्वांमध्ये दानिएल, हनन्या, मिशाएल व अझर्या यांच्यासारखा कोणी सापडला नाही म्हणून ते राजापुढे उभे राहू लागले. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत दानिएल व त्याचे मित्र सरस ठरले आणि त्याचे कारण आम्हाला माहीत आहे की ते देवाशी निष्ठावान होते. समोरच्या परिस्थितीविषयी योग्य वृत्ती त्यांनी बाळगली आणि देवही त्यांच्याशी निष्ठावान राहिला व त्याने या चौघांना उत्कृष्ट ज्ञान व निपुणता दिली व राजासमोर उभे राहण्यास सिद्ध केले. राजाने त्यांची निवड केली. 1 अध्याय 20 वचन पहा, आणि बोधाच्या किंवा ज्ञानाच्या ज्या कोणत्याही गोष्टींविषयी राजाने त्यांना विचारले, तिच्यात ते त्याला जे सर्व जादूगार व ज्योतिषी त्याच्या सर्व राज्यात होते त्यांच्यापेक्षा 10 पट उत्कृष्ट दिसून आले. देवाच्या कृपेचा हात या बुद्धिमान तरुणांवर निश्चितच होता आणि त्यांच्यातही दानिएल श्रेष्ठ होता. 21 वचनात लिहिले आहे, आणि दानिएल कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे होता. दानिएलाच्या आयुष्याची मर्यादा आपल्याला या अध्यायाच्या पहिल्या वचनातून व या वचनातून अंदाजाने समजू शकते. त्याला त्याच्या वयाच्या 17 वर्षी बाबिलोनात आणले गेले आणि तो साधारण 90 वर्षी मरण पावला. त्याच्या या आयुष्य मर्यादेत यहुद्यांच्या बंदीवासाची 70 वर्षे समाविष्ट होतात. तो इस्रायलास परतला नाही, परंतु तो साधारणपणे यहुदी लोक बाबिलोनातून निघेपर्यंत जगला. त्याविषयीची नोंद उपलब्ध नाही. श्रोत्यानो, दानिएलाचे परमेश्वराच्या सान्निध्यातले व साहसाचे जीवन आमच्याकरिता प्रेरणादायी आहे. आता आपण पुढची वचने अभ्यासूया. 2 अध्यायात बाबिलोनचा सम्राट नबुखदनेसर याला अनेक धातूंच्या प्रतिमेचे जे स्वप्न पडले व त्याचा जो अर्थ दानिएलाने त्याला सांगितला त्या संदर्भात ह्या अध्यायात आपण शिकणार आहोत. 2 अध्यायातील अनेक धातूंची प्रतिमा, 7 अध्यायातील 4 श्वापदांचा दृष्टांत आणि 9 अध्यायातील दानिएलाचा 70 सप्तकांचा दृष्टांत हे पवित्र शास्त्रातले फार महत्वाचे दृष्टांत आहेत. प्रभू येशूने जैतुनाच्या डोंगरावर आपल्या शिष्यांना जो उपदेश केला तो दानिएलाच्या पुस्तकावर आधारित होता. उदाहरणार्थ मत्तयकृत शुभवर्तमान 24:13-15 वचन ह्यामध्ये आपण वाचतो, शिष्य एकांती त्याच्याकडे येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या येण्याचे व या काळाच्या समाप्तीचे चित्र काय हे आम्हाला सांग. यावर प्रभू येशूने त्याच्या उत्तरात पुढे म्हटले, म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानिएल भविष्यवाद्याने सांगितले तो पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पहाल. आणि याच एका कारणाने आपण सध्या अभ्यासत असलेला दानिएलचा 2 अध्याय महत्वाचा आहे. हा अध्याय आम्हाला यहुदीतरांच्या काळाविषयी सांगतो. आतापर्यंत जो काळ चालू आहे तो यहुदीतरांचा काळ आहे. त्यांच्या काळाची पूर्तता होण्याआधी मंडळीला स्वर्गात घेतल्या जाईल आणि त्यानंतर ख्रिस्त राज्य करण्यासाठी पृथ्वीवर परतील. या अध्यायातील भविष्यवाद सर्व भविष्यवादांचा आधार आहे. म्हणून मला आपणाला सांगू द्या की पवित्र शास्त्रातील कोणत्याही भविष्यवादाचा अभ्यास त्याच्या योग्य त्या संदर्भाला लक्षात घेऊनच करणे आवश्यक असते. शास्त्रातले एखादे दुसरे वचन त्याच्या संदर्भातून बाहेर काढून त्याचा अर्थ लावणे धोकादायक आहे. अनेकांनी ही चुकीची पद्धत वापरल्याने खोटे शिक्षक व संप्रदाय निर्माण झाले आहेत व सत्यापासून लोक भागले आहेत. संधी साधू व स्वार्थ साधू लोकांनी पवित्र शास्त्रातील वचनांचा दैहिक वृत्तीच्या माणसाला आवडेल रुचेल असा अर्थ लावून संप्रदायांची स्थापना केली आणि त्यांचा प्रसार केला आहे. अशा संप्रदायांच्या मागे बहुसंख्य लोक जातात. पाश्चात्य देशात अशा प्रकारे खोट्या शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मंडळ्या व पाळक यांचा शिष्यवर्ग वाढत आहे. मी मोठ्या शहरांमधल्या अनेक मंडळ्यांना भेट दिली आहे आणि त्यांच्या पाळकांनी तेथे दिलेले उपदेश ऐकले आहेत. समाज कार्य, उदारमतवाद आणि अशा अनेक मानवतावादी गोष्टींवर संदेश दिला जातो आणि पवित्र शास्त्रावर एक वाक्यही बोलले जात नाही. ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्हाला जर समर्पित ख्रिस्ती जीवन जगायचे आहे तर आम्ही आमचे जीवन योग्य ख्रिस्ती सिद्धांतांवर आधारित असे रचायला हवे आहे. त्याकरिता पवित्र शास्त्राचे अध्ययन, प्रार्थना, विश्वास व आज्ञापालन या गोष्टी परम महत्वाच्या आहेत आणि ख्रिस्ती सिद्धांताविषयी योग्य स्पष्टीकरणे देणारी पुस्तकेही वाचणे महत्वाचे आहे. पवित्र शास्त्राच्या जुजबी ज्ञानात समाधान मानू नका तर आध्यात्मिक परिपक्वता मिळविण्यास झटा, नाहीतर खोट्या शिक्षणाच्या झंझावातात तुमचे ख्रिस्ती जीवन समूळ उपटून फेकल्या जाईल. दुसरा अध्याय पहिलं वचन पहा. आणि नबूखदनेसराच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षात नबूखदनेसराने स्वप्ने पाहिली, मग त्याचा आत्मा व्याकुळ झाला व त्याची झोप उडाली. बाबिलोन हे त्या काळातले सर्वात मोठे साम्राज्य व सर्वात मोठी जागतिक सत्ता होते आणि एवढ्या मोठ्या सत्तेला वागवणाऱ्या नबूखदनेसराला त्याविषयी नवल विशेष वाटणे साहजिक होते. त्याने एकानंतर एक राष्ट्रे काबीज केली, आपल्या सत्तेखाली आणली. दानियल सारखा देवाचा माणूस विधर्मी सम्राट नबूखदनेसर राजाच्या दरबारात होता. त्याची तिथे असण्याची योजना देवाची होती आणि निश्चितच देवाच्या योजनेमध्ये या यहुदेतर राजाचे तारणही होते. तो जरी विधर्मी होता तरी देवाची त्याच्यावर कृपादृष्टी होती आणि तो नबूखदनेसरच्या जीवनात कार्य करणार होता. परंतु देव त्याच्या प्रत्येक योजनेची परिपूर्ती योग्य समय व योग्य रीतीने करतो. त्याने दानियलाला नबूखदनेसराच्या दरबारात आणले. मग आपण वाचतो की नबूखदनेसराला स्वप्न पडून तो आत्म्यात व्याकुळ झाला व त्याची झोप उडाली. दुसरं वचन, तेव्हा राजाला त्याची स्वप्ने उलगडून सांगायला जादूगार, ज्योतिषी व मांत्रिक व खासदी यांना बोलवावे अशी राजाने आज्ञा केली. मग ते आज जाऊन राजापुढे उभे राहिले. राजाने त्याच्या सुज्ञ व जाणत्या माणसांना बोलावले. ते सर्व विद्या व ज्ञान यांचे शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक होते. त्यानंतर तिसऱ्या वचनात आपण वाचतो की तेव्हा राजा त्यांना म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले आहे आणि ते स्वप्न जाणायला माझा आत्मा व्याकुळ झाला आहे. राजाचे स्वप्न इतके स्पष्ट व सत्य स्वरूप होते की त्यामुळे तो फार अस्वस्थ झाला आणि त्या स्वप्नाद्वारे आपल्याला काहीतरी सूचना मिळत आहे किंवा त्याचे काही महत्व आहे हे त्याला जाणवले. त्याने या त्याच्या राज्यातल्या ज्ञानी लोकांना सांगितले की त्याने जे स्वप्न पाहिले ते जाणण्यासाठी त्याचा आत्मा व्याकुळ झाला आहे. साहजिक श्रोत्यानो, ते स्वप्न काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते ज्ञानी लोक उत्सुक झाले. चौथं वचन सांगतं की मग खासदी अरामी भाषेत राजाशी बोलले, हे राजा, सर्वकाळ जिवंत आहेस, तू आम्हाला आपल्या सेवकांना स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगून दाखवू. या ठिकाणी श्रोत्यांनो, आम्हाला ह्या गोष्टीची नोंद घ्यावायची आहे की आतापर्यंत या पुस्तकाची भाषा इब्री होती आणि या चौथ्या वचनापासून ती आरामी झालेली आहे. या वचनापासून ते सातव्या अध्यायाच्या 28व्या वचनापर्यंत आरामी भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्या काळात आरामी भाषा ही राजदरबाराची भाषा होती. ती यहुदीतरांची व त्या साम्राज्याची भाषा होती. हा जो भाषेतला बदल आहे तो अर्थपूर्ण आहे. आतापर्यंत परमेश्वर फक्त इस्रायल राष्ट्राशी बोलत होता, परंतु आता तो संपूर्ण जगाशी बोलणार होता. इस्रायल तर बाबिलोनाच्या बंदिवासात गेला होता. देवाने दाविदाच्या घराण्यातून राजदंड काढून तो यहुदीतरांच्या हातात सोपवला होता. हा राजदंड त्यांच्या हातात देवाच्या योजनेच्या परिपूर्तीपर्यंत राहील, म्हणजे ख्रिस्त तो राजदंड आपल्या हातात घेईपर्यंत तो राजदंड यहुदीतरांच्या हातात राहील. खिळे भोसकलेल्या येशू ख्रिस्ताच्या हातात तो राजदंड येणार आहे, तो राज्य करणार आहे. हाच देवाचा उद्देश आहे. ख्रिस्ताचे वैश्विक राज्य स्थापन करण्याची देवाची योजना आहे. स्तोत्रसंहिता 89 अध्याय 34 ते 37 या वचनांमधून परमेश्वर म्हणतो, मी आपला करार मोडणार नाही आणि माझ्या ओठातून जे निघाले ते मी पालटणार नाही. एकदाची मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, दाविदाशी मी खोटे बोलणार नाही, त्याचे संतान सर्व काळ टिकेल आणि त्याचे राजासन सूर्यासारखे माझ्यासमोर सदा राहील. ते चंद्रासारखे सर्व काळ स्थापले जाईल आणि आकाशातला साक्षी प्रामाणिक आहे. थोडक्यात, परमेश्वर त्याच्या राजाचे राज्य या पृथ्वीवर स्थापन करणार आहे. आपण सध्या ज्या परिस्थितीचा विचार करीत आहोत ती स्थानिक नाही, तर ती वैश्विक जागतिक आहे. आरामी भाषा ही तेव्हाची जागतिक भाषा होती, किंवा असे म्हणता येईल की नबूखदनेसराच्या भल्या मोठ्या साम्राज्यात सर्वत्र बोलली जाणारी आरामी भाषा होती. आपण आता त्या ज्ञानी लोकांचे काय झाले ते पाहूया. पाचवं वचन सांगतं, राजाने खासदास उत्तर देऊन म्हटले, गोष्ट माझ्यापासून निघून गेली आहे. जर तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला कळवणार नाही तर तुमचे तुकडे तुकडे केल्या जातील आणि तुमची घरे उकेरडे करण्यात येतील. या वचनात गोष्ट या शब्दाकरिता आज्ञा हा शब्दही भाषांतरात वापरला जातो. याचा अर्थ असा नाही की नबूखदनेसराला त्या स्वप्नाचा विसर पडला होता. त्याला त्याचे स्वप्न माहीत होते, त्याला ते माहीत होते, त्या स्वप्नाचे गांभीर्य त्याला ठाऊक होते, परंतु त्याला त्या स्वप्नाचा योग्य तोच अर्थ हवा होता, म्हणून तो त्यांना ते स्वप्न सांगू इच्छित नव्हता. आपण वाचलेल्या वचनाचा अर्थ हा आहे की राजाने त्यांना जी आज्ञा केली ती आता बदलता येण्यासारखी नव्हती, तो ती बदलणार नव्हता. सहावं वचन, परंतु जर तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगून दाखवाल तर तुम्हाला माझ्याकडून दाने व वेतने व मोठा सन्मानही मिळतील. तर मग मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगून दाखवा. नबूखदनेसर तसा उदार अंतकरणाचा माणूस होता, परंतु काहीसा भावनाप्रधान होऊन वागणारा माणूस होता. तुम्हाला ठाऊकच आहे की सत्ताधीश लोक पूर्वकाळचे राजे सर्वसाधारणपणे लहरी स्वभावाचे असत. आता नबूखदनेसराच्या या वागण्याचे काय परिणाम होतात ते आपण वाचूया. सातव्या वचनात ते पुन्हा उत्तर करीत म्हणाले, राजाने आम्हा आपल्या सेवकांना स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगून दाखवू. राजाज्ञेने हे ज्ञाने लोक आता घाबरले होते. आपले काय हाल होणार आहेत हे आता त्यांच्या लक्षात आले होते, म्हणून ते धाडस करून पुन्हा राजाला ते स्वप्न विचारित होते. आठव्या वचनात राजाने त्यांना तसेच कडक उत्तर दिले. हे वचन सांगतं की राजाने उत्तर देऊन म्हटले, तुम्ही पाहता की गोष्ट माझ्यापासून निघून गेली आहे, याकरिता तुम्ही वेळ घालवित आहात असे मला पक्के ठाऊक आहे. राजाचे हे वागणे किती आठमुठेपणाचे आहे ते पहा. एकतर तो एक अशक्य गोष्टीची मागणी त्यांच्याकडून करीत आहे, त्यांनी त्याला त्याचे स्वप्न काय होते ते सांगून मग त्याचा अर्थ सांगावा ही विलक्षण मागणी त्याने केली होती, आणि तू आम्हाला स्वप्न सांग या त्यांच्या रास्त मागणीला तो धुडकावून देऊन त्यांना म्हणतो की तुम्हाला वेळ घालवायला सबब पाहिजे आहे, म्हणून तुम्ही असली विचारणा मला करीत आहात. पण तुमची शिक्षा किंवा तुमचा सन्मान याविषयी मी जी आज्ञा दिली ती आता बदलणार नाही. नवं वचन, परंतु जर तुम्ही मला स्वप्न कळवणार नाही तर तुम्हाविषयी एकच ठराव आहे, आणि काळ टळेपर्यंत तुम्ही खोटी व दुष्ट गोष्ट माझ्यापुढे सांगायला तयार केली आहे, तर मग तुम्ही मला स्वप्न सांगा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ सांगून दाखवता येईल असे मला कळेल. राजाच्या या वाक्यावरून दिसून येतं की राजाला या लोकांविषयी भरोसा वाटत नाही. पुढे दहावं वचन, या खासदारांचे उत्तर ह्या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. खासदी राजापुढे उत्तर करीत म्हणाले, राजाची गोष्ट सांगून दाखवू शकेल असा मनुष्य पृथ्वीवर नाही, म्हणून कोणत्याही राजाने प्रभूने किंवा अधिकाऱ्याने अशी गोष्ट कोणत्याही जादूगराला ज्योतिषाला किंवा खासदाराला कधी विचारली नाही. या ज्ञानी लोकांनी केलेले हे पहिले खरे विधान होते. देवाशिवाय कोणीही अशा प्रकारे स्वप्न दाखवू शकत नाही आणि त्याचा अर्थ देवाशिवाय कोणीही प्रकट करू शकत नाही. श्रोत्यांनो, अकराव्या वचनात यानंतर ते काय म्हणाले आपण वाचूया. आणि जी गोष्ट राजा विचारतो ती भारी आहे, आणि ज्या देवाचे राहणे मनुष्य जातीमध्ये नाही त्यांच्यापासून दुसरा कोणी ती राजापुढे सांगून दाखवायला समर्थ नाही. स्पष्ट आहे श्रोत्यांनो की बाबिलोनाचे ज्ञानी पुरुष अशा कठीण बिकट परिस्थितीत स्वतःची हार पत्करतात. ते अप्रत्यक्षरित्या हेही कबूल करतात की त्यांचा स्वर्गाशी काही संपर्क नाही आणि आपले देव आपल्याला पुरेशी माहिती देत नाहीत असेही ते कबूल करतात. आणि मनुष्य जातीमध्ये वस्ती न करणारा देव त्यांना ठाऊक नाही आणि केवळ तोच राजाची त्याचे स्वप्न सांगण्याची मागणी पूर्ण करण्यास समर्थ आहे हेही ते कबूल करतात. या सर्व घटना दानिएलाच्या विशेष प्रवेशाकरिता मार्ग तयार करतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल. जेव्हा राजाचे तथाकथित ज्ञानी लोक आपली व आपल्या देवाची असहायता कबूल करतात तेव्हा राजाचीही त्यांच्यावरची मर्जी उडून गेली असणार. एवढीच नाही तर मनुष्य जातीमध्ये जे देव वस्ती करीत नाही त्यांचे सामर्थ्य प्रचंड व विलक्षण आहे याचीही जाणीव नबूखदनेसराला झाली असणार. अशा नवीन ज्ञानप्राप्तीच्या व असायतेच्या क्षणी परमेश्वर त्याच्यासमोर दानिएला सांगतो तेही मोठ्या आश्चर्यकारक रीतीने. 12 वचन पहा. या कारणामुळे राजा रागोला व फार संतप्त झाला आणि त्याने बाबिलातल्या सर्व विद्वानांचा नाश करायला आज्ञा केली. क्रोधाने संतप्त होणे हे या राजाचे एक स्वभाव वैशिष्ट्य होते. 13 वचन. मग हुकूम सुटला आणि विद्वानांना वधायचे होते तेव्हा त्यांनी दानिएल व त्याचे सोबती यांना जीवे मारावे म्हणून शोधले. श्रोतांनो, राजाज्ञेमुळे हे सर्व आपल्या प्राणांना मुकणार होते. 14 आणि 15 वचने पहा. तेव्हा राजाच्या हुजरातीचा नायक अर्योक जो बाबिलाच्या विद्वानांचा वध करायला निघाला होता त्याला दानिएलाने शहाणपणाने व विवेकाने उत्तर दिले. त्याने राजाचा हुजरातीचा नायक अर्योक याला उत्तर देऊन म्हटले, राजापासून हुकूम एवढ्या उतावळीने का निघाला? तेव्हा अर्योकाने दानिएलाला ती गोष्ट कळवली. राजाच्या उतावळेपणाच्या आज्ञेने दानिएल गोंधळात पडला व त्याने अर्योकाला सत्य परिस्थिती काय ते विचारून घेतले. 16 वचन. त्याने म्हटले, मला वेळ द्यावी म्हणजे मी राजाला अर्थ सांगून दाखवीन. वास्तविक दानिएलाचे हे कृत्य फार धाडसे होते असे दिसतं की दानिएल राजाच्या खास मर्जीतला होता म्हणूनच त्याला राजाकडून वेळ मागून घेण्यात काही अडचण आली नाही. पुढच्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यानो, आपण आपला हा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रम आपल्याला आवडला असेलच. आशा करतो की आपल्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश प्रगट झाला असेल. आपला अनुभव पत्राद्वारे कळवा. आमचा पत्ता मात्र जरूर लिहून घ्या. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
श्रोतांनो, तोपर्यंत घ्या नमस्कार.